आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. वर्षअखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटावर निर्बंध. 31 डिसेंबर रोजी शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. अकोल्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय अॅग्रोटेक 2024 कृषी प्रदर्शनात महाबीज बियाण्यांच्या विविध वाणांची शेतकऱ्यांनी घेतली माहिती. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस. आणि जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचं अजिंक्यपद कोनेरू हंपीनं पटकावलं. आता सविस्तर बातम्या. देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 117 भाग होता. येत्या 26 जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन 75 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्तानं देशभरात अनेक उपक्रम सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सुरू केलेल्या constitution75.com या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी. नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनिचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं.
2025 में 26 जनवरी को हमारे संविधान को लागू हुए 75 वर्ष होने जा रहे हैं. हम सभी के लिए बहुत गौरव की बात है. हमारे संविधान निर्माताओं ने हमें जो संविधान सौंपा है वो समय की हर कसौटी पर खरा उतरा है. संविधान हमारे लिए गाइडिंग लाइट है, हमारा मार्गदर्शक है. ये भारत का संविधान ही है जिसकी वजह से मैं आज यहाँ हूँ, आपसे बात कर पा रहा हूँ.
येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या मेळाव्याला भेट देणारे जगभरातले पर्यटक आणि भाविक हे डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार होतील असं ते म्हणाले. या मेळ्याला भेट देणाऱ्या प्रत्येकानं एकतेचा संकल्प घेऊनच परत यावं, समाजातली फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथ घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाविषयी श्रोत्यांना सांगितलं. आपले अॅनिमेशनपट, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत, त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले. चित्रपट आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रानं आशयघन निर्मितीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली असल्याचं सांगत या क्षेत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 2024 या वर्षात आपण चित्रपट सृष्टीतल्या अनेक महान व्यक्तींची 100वी जयंती साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज कपूर, मोहम्मद रफी, अक्कीनेनी, नागेश्वर राव गारू, तपन सिन्हा यांच्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. पुढच्या वर्षी देशात पहिल्यांदाच वेव्ज अर्थात जागतिक ध्वनी चित्र करमणूक शिखर परिषदेचं आयोजन होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ही शिखर परिषद भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडण्याची मोठी संधी असल्याचं ते म्हणाले.
वेव्ज समिट में दुनिया भर के मीडिया और एंटरटेनमेंट इंडस्ट्री के दिग्गज क्रिएटिव वर्ल्ड के लोग भारत आएंगे. यह समिट भारत को ग्लोबल कंटेंट क्रिएशन का हब बनाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है. जब हम 5 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी की ओर बढ़ रहे हैं तब हमारी क्रिएटर इकोनॉमी एक नई एनर्जी ला रही है.
बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा संगम असून युवा प्रतिभेचा आविष्कार आहे. आरोग्य क्षेत्रात भारतानं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरिया विरोधातल्या लढ्याची देशाची कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात 2015 ते 2023 या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 80% इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले. कर्करोगाविरोधातल्या लढाईत आयुष्यमान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून त्यामुळे 90% रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज ठिकठिकाणी करण्यात आलं. भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम बघितला. या कार्यक्रमाचं प्रसारण पाहण्याची सोय भारतीय जनता पक्षाच्या वाशिम जिल्हा कार्यालयातही करण्यात आली होती. वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानिक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध आजपासून 2 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांवर हे निर्बंध लागू असून त्यातून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि ज्यांना एकट्यानं प्रवास करता येत नाही अशांना सूट दिली आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या प्रसंगी बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थानमधील श्रींचे समाधीस्थळ आणि मंदिरातील सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी 31 डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहे अशी माहिती संस्थानाच्या वतीनं देण्यात आली आहे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय अॅग्रोटेक 2024 कृषी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची 2 दालनं आहेत. सोयाबीनच्या संशोधित जातींचं वाण, उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि MU 44 हे उडीद पिकाचं वाण अशी अनेक बियाणं यात मांडली आहेत. शेतकऱ्यांनी महाबीजच्या दालनाला भेट देऊन माहिती घेतली. महाबीजचे हे बियाणं शेतकऱ्यांनी आपली जमीन, हवामान, मशागत आणि स्थानिक परिस्थिती पाहून त्यात बदल करून वापरले तर शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळू शकतं असा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं आहे. सदर प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. गोंदिया इथं दृष्टीहीन मुलांच्या 4थ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघानं बाजी मारत विजय मिळवला आहे. यात मुलांच्या महाराष्ट्र टीमनं गुजरातच्या टीमला हरवलं तर मुलींच्या महाराष्ट्र टीमनं हरियाणा टीमला हरवत विजय मिळवला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश मोटघरे.
2016 पहिल्यांदा दृष्टीहीन मुलांच्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून ही स्पर्धा सिमला या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर दुसऱ्यांदा हरियाणा आणि तिसऱ्यांदा उत्तर प्रदेश तर चौथ्यांदा राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यातही गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दृष्टीहीन मुले मुली फक्त आवाजाच्या आधारावर खेळतात. एका बॉलच्या आत वाजून आवाज करणारे घुंगरू असतात आणि लाकडी फ्लोरवर हा गोलबॉल गेम खेळला जात असून गोंदियाच्या जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा यावर्षी घेण्यात आली असून दृष्टीहीन मुलांच्या खेळाला देखील जागतिक पातळीवर नाव मिळावे म्हणून या खेळाची सुरुवात 2016 करण्यात आली होती.
विजयी चमूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं तर दृष्टीहीन मुलांनी देखील विजय जल्लोष केला तर हा सामना पाहण्यासाठी खेळाडूंनी मोठी गर्दी केली होती. भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हम्पीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. 11 फेऱ्यांमध्ये तिनं 8.5 गुणांची कमाई केली. हवामान. नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहणार असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं 17.4 अंश सेल्सिअस करण्यात आली. नागपूरचं आजचं किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस इतकं होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या 4थ्या कसोटी क्रिकेट सामन्यात 4थ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात 9 बाद 228 धावा केल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. वर्षअखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर निर्बंध आणि जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचं अजिंक्यपद कोनेरू हम्पीनं पटकावलं. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.